जय श्री राधा वंदे भगवान श्री
भगवंत तसे आहे की त्यांना जे पाहिजे जेव्हा पाहिजे जिथे पाहिजे ते करू शकतात, कारण भगवंत हे स्वराट आहे. आता भगवंतांची ही लीला, त्या लीलेचा उद्देश काय? जसं आपण आता बघितलं की धर्म संस्थापना संभव आम्ही युद्ध, तर असं काय झालं होतं की भगवंतांना वामन देवचा अवतार घ्यावा लागला. ज्यावेळेस असुरांनी बली महाराजांच्या नेतृत्वात संपूर्ण देवी देवतांना त्यांच्या लोकांमधून पळून काढलेलं आणि त्यांचं राज्य काबीज केलं, तर त्यांचं हे राज्य त्यांना परत मिळवून देण्यासाठी भगवंतांनी वामन देव हा अवतार घेतला. आणि या अवताराद्वारे भगवंतांनी ते संपूर्ण जे राज बली महाराजांनी घेतलेलं होतं ते परत त्यांनी त्यांच्याकडे मिळवलं. या लीलेमध्ये बरेच काही भगवंत आपल्याला सांगतात की भगवंतांनी जेव्हा स्वतःचा विस्तार केला त्यावेळेस संपूर्ण ब्रह्मांड त्यांनी व्यापून टाकलं. आणि याद्वारे भगवंतांनी आपल्याला दाखवलं की मीच या सर्व ब्रह्मांडांचा कर्ता कर्मीचा आहे, सर्व काही माझ्यामध्येच आहे आणि सगळं काही माझ्या मधूनच येत आहे. याद्वारे भगवंतांनी अचित भेद अभेद तत्व याविषयी पण आपल्याला सांगितलं आहे की शक्ती आणि शक्तिमान हे दोन्ही भगवंतांनी या लीलेद्वारे दाखवून दिलेलं आहे. ते अचित भेद ते आपण बऱ्याचदा या भौतिक जगामध्ये पण बरेच लोकांना आपण बघतो, काही काही लोकांची उंची फार कमी असते, काही काही लोक फार उंच असतात. तसं जर तुम्ही बास्केटबॉल चे खेळाडू जर बघितले तर त्यांची उंची 7-7.5 उंच असतात. त्यांच्या पुढे जर एखादा 4-5 फुटाचा व्यक्ती जर गेला तर त्याला असं वाटेल की मी त्याच्या पुढे काहीच नाही आहे. ते जर आपण जर सतयुगातील व्यक्तींचं जर बघितलं तर सतयुगातील व्यक्तींची उंची ही 12-12 फुटांची होती, त्यांच्या पुढे पण आपण काहीच नाही. हे तर आपण सत्ययुग आणि कलियुगामध्ये व्यक्तीचं होईल, परंतु जर आपण वामन देवांच्या पुढे जर आपण विचार केला तर वामन देवांच्या तुलनेने आपण काहीच नाही, आपण हे एक तुच्छ जीव आहोत. मग आपण जर आपल्याला माहिती आहे की आपण एक तुच्छ जीव आहोत, तरी मग हा जो जीवात्मा इथे का त्याला का दुःख भोगावं लागतात? कारण या जीवात्म्यामध्ये अहंकार भरलेला आहे. हा अहंकार भरल्यामुळे तो जीवात्मा स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतो आणि सर्वश्रेष्ठ समजून तो भगवंतांच्या व्यतिरिक्त तो स्वतःला एन्जॉयमेंट करण्याचा, स्वतःचा आनंद उपभोगण्याचा प्रयत्न करतो आणि यामुळेच तो यामध्ये या भौतिक जगतामध्ये त्याला त्रास भगवंत राहतो. जेव्हा या लीलेमध्ये भगवान वामनदेव त्यांच्या शरीराचा विस्तार करीत होते, विस्तार करीत असताना वामनदेवांचे चरण हे एका एका लोकांमधून बरोबर जात होते. जसं महलोक, जलोक, तपलोक आणि ब्रह्मलोकांपर्यंत भगवंतांचे चरण गेले. आणि ज्यावेळेस ब्रह्मलोकामध्ये भगवंतांचे चरण गेले त्यावेळेस प्रत्येक लोकांमध्ये, जसं आपण म्हणतो की प्रत्येक या भौतिक जगामध्ये जी कुठली वस्तू असेल त्याचं कोणीतरी ओनर असतं. जसं आपण या सुंदर अशा मंदिरामध्ये बसलेलो आहोत, राधा गोविंद मंदिरामध्ये, तर या राधा गोविंद मंदिराचे जे मुख्य जे ओनर आहेत, मालक आहेत, राधा गोविंद जे आहेत, तसं प्रत्येक ठिकाणचे कोणी ना कोणीतरी ओनर असतं, म्हणजे त्याचे मालक असतात. तर त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ग्रहांचे जे ओनर आहेत, जे मालक आहेत, ते यावेळेस सगळे एकत्रित जमतात ब्रह्मांच्या ब्रह्मलोकामध्ये एकत्रित जमतात. आणि ते काय करतात, जेव्हा ते भगवंतांचे सुंदर असे चरण कमळ बघतात तर ते त्या चरण कमळांप्रती आकर्षित होतात आणि आकर्षित झाल्यामुळे ते भगवंतांची पूजा करण्याकरिता ते वेगवेगळी सामग्री एकत्रित करतात. जेव्हा हे भगवंतांचे सुंदर चरण कमळ बघितल्यानंतर ब्रह्माजी स्वतः आपल्या कमंडलूमधनं जल त्यांना करतात, जल अर्पण करतात आणि त्या जलाद्वारेच गंगेची उत्पत्ती होते, गंगा सुनिते. श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर मागच्या श्लोकांमध्ये सांगतात की गंगेचे 3 स्तोत्र आहेत, म्हणजे गंगा कुठून कुठून, म्हणजे गंगेचे स्तोत्र काय आहे? तर ते सांगताना म्हणतात की पहिलं स्तोत्र की भगवान नारायण स्वतः जलामध्ये परिवर्तित होतात, नारायण स्वतः जल म्हणतात. दोन ब्रह्माजींच्या कमंडलमध्ये भगवंताचा अभिषेक झाल्यानंतरच जे जल आहे ते एक गंगा दोन झाले. आणि तिसरं म्हणजे जेव्हा भगवंत वामनदेव आपला विस्तार करीत असतात, विस्तार करीत असताना ब्रह्मांडाला ज्यावेळेस भगवंताचा अंगा लागतो त्यावेळेस ब्रह्मांडाला एक भेद पडते आणि कारुण्या सागरामध्ये तीन थेंब पाण्याचे जातात. ते तीन थेंब म्हणजे गंगा. अशा गंगाचे हे तीन स्रोत इथे सांगितलेले आहेत. या भौतिक जगतामध्ये जी काही वस्तू आहे प्रत्येक वस्तू ही आठ अशा घटकांनी बनलेली आहे. भगवद्गीतेमध्ये सुंदर असा श्लोक आहे, भूमी राम नलवाय हम मन बुद्धिदेव अहंकारे भिन्न प्रकृती अष्टधा. तर या आठ घटकांपासून ही प्रकृती बनलेली आहे. ज्या प्रकारे एका व्यक्तीचं हे शरीर हे पण आठ घटकांनी बनलेलं आहे आणि भगवंतांना आपण जे अर्पण करणार आहोत भगवंतांसाठी जी सामग्री एकत्रित करतात ती पण सामग्री आठ घटकांनी बनलेली आहे. इशुपती शब्दाच्या पहिल्या श्लोकांमध्ये म्हणतात ओम पूर्ण अदब पूर्ण पूर्णात पूर्ण उदच्छते पूर्णस्य पूर्ण मादाय पूर्ण मेवावशिष्यते. भगवान हे पूर्ण आहेत, पूर्ण आहेत. भगवंतामध्ये काही दोष नाही आहे. भगवंताकडून जे काही येतं ते पण पूर्णच आहेत. भगवंताकडून काही गेलं तर त्याच्यामुळे अपूर्ण होत नाही. भगवंत हे पूर्णच राहतात. म्हणजे अशा पूर्ण अशा भगवंतांना जर आपण प्रसन्न करायचं असेल किंवा त्यांची उपासना किंवा त्यांची पूजा करायची असेल तर ती त्यांना लागणारी सामग्री पण त्याच प्रकारची पाहिजे. ती सामग्री पण ही पूर्णच पाहिजे. ज्यावेळेस आपल्याकडे हे सगळे जी सामग्री आपल्याकडे येतात ज्यावेळेस आपण त्या सामग्रीद्वारे आपण भगवंताचं पूजन करतो त्यावेळेस ती पूजा पूर्ण होते. आता इथे आपण बघू शकतो की ही जी सामग्री आहे ती सामग्री कुठून आलेली आहे. ही सामग्री ही भगवंतांनीच दिलेली आहे आणि आपण काय फक्त निमित्त मात्र आणि ती सामग्री आपण घेतो आणि तीच आपण भगवंतांना अर्पण करतो. आपण बऱ्याचदा बघतो की जेव्हा आपण यात्रेमध्ये जातो तर त्यावेळेस कुठल्या तरी कुंडामध्ये स्नान करतो. स्नान करताना आपण अर्घ्य देतो, सूर्याला अर्घ्य देतो. पण अर्घ्य आपण कुठून आलेलं आहे त्याच नदीच्या पात्रातून किंवा त्या कुंडातून आपण पाणी घेतो म्हणजे त्याला अर्पण करतो. हे एक आहे की आपण ज्यांच्याकडनं घेतलेलं ते आपण त्यांना देतो. आता हे आठ घटक आहे त्यातले आपण पहिला घटक बघूया. पहिला घटक म्हणजे भूमी किंवा पृथ्वी. आपण हे बघतो की जे काही घटक आहे पृथ्वीपासूनच आलेले आहेत. जसं आपण भगवंतांना फुलं अर्पण करतो, भगवंतांना वेगवेगळे फळं अर्पण करतो, धनधान्य आपण अन्नधान्य निर्माण करतो आणि अन्नधान्य पण हे पृथ्वीपासूनच येतो. भगवंतांना आपण भोग दाखवतो, भगवंतांचा आपण शृंगार करतो. दागिने कुठून येतात म्हणजे जे रत्न माणिक येतात ते पण खाणीमधूनच येतात. भगवंताचा सुंदर असा वस्त्राचा अलंकार करतो. हे वस्त्र कुठून निर्माण होतात हे सगळं आपल्याला भूमिदेवीच प्रदान करते आणि ह्या भूमिदेवीने जे दिलेल्या ज्या वस्तू आहे तेच आपण भगवंतांच्या सेवेत लावतो. त्यानंतर दुसरं जे आहे घटक आहे जल. भगवंतांच्या सेवेसाठी हे जल हे हा घटक फार महत्वाचा आहे. जेव्हा आपण नेहमी जेव्हा भगवंतांची पूजा करतो तर त्यावेळेस आपण भगवंतांना अर्घ्य देतो. अर्घ्य देतो म्हणजे काय, आपण जल देतो. आपण बऱ्याचदा बघतो की आता नित्यानंद त्रयोदशीचा उत्सव झालेला आहे आणि आता पुढे जाऊन आपल्याला ब्रह्मोत्सव आणि गोर पौर्णिमा पण चैत्र महामहुंचा आविर्भाव दिवस. तर त्या फेस्टिवलच्या वेळेस या फेस्टिवलमध्ये आपण काय करतो की भगवंतांना सुंदर असा अभिषेक करतो आणि अभिषेक करताना काय करतो त्यावेळेस आपण वेगवेगळ्या फळांचा रस बनवतो. वेगवेगळ्या रंगांचा रस असतो. त्यामध्ये भगवंतांना अभिषेक घालताना आपण गंगाजल वापरतो, पंचगव्य वापरतो. अशा प्रकारे सुंदर असा आपण भगवंतांचा अभिषेक करतो आणि हा अभिषेक या सगळ्याच्या जलयुक्तच आपण करतो. आता हे म्हणणार की आता हे जल कुठे आलेलं आहे. आपण गंगाजल भगवंतांना अर्पण करतो पण हे गंगाजल कुठून आलेलं आहे. हे गंगाजल हे भगवंतांच्या चरणापासून आलेलं आहे. म्हणजे जे काही आलेलं आहे ते आपण परत आपण भगवंतांनाच अर्पण करीत आहोत. याद्वारे आपल्याला काय समजायला पाहिजे, याद्वारे आपण हे समजून घ्यायला पाहिजे की या जगतामध्ये जे काही गोष्टी आहेत त्या भगवंतांनीच निर्माण केलेल्या आहेत आणि भगवंतांनी आपल्याला दिलेल्या आहेत आणि याचा वापर आपण भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी करायला पाहिजे. तर म्हणून आपण या सगळ्या गोष्टी भगवंतांच्या सेवेत लावायला पाहिजे. आपल्याला सुंदर अशी लीला गोवर्धनची लीला म्हणतात. या गोवर्धनच्या लीलेमध्ये सुद्धा जेव्हा भगवंत इंद्राच्या प्रती नाखुश होतात त्यावेळेस काय करतात, इंद्र काय करतात, सुरभी मातेला घेऊन येतात आणि हे सगळे सुरभी माता ऐरावत आणि इंद्र वेगवेगळ्या कुंडांमधून जल आणतात आणि भगवंतांना सुंदर असा अभिषेक घालतात आणि अभिषेक झाल्यानंतर तो कुंड निर्माण होतो. त्याचं काय गोविंद कुंड हा निर्माण होतो. आता हे भगवंतां जेव्हा भगवंतांचा अभिषेक होता हे भगवंतांना फार आवडतात. भगवंतांचा अभिषेक फार प्रसन्न होता आणि साहजिकच की हा जीवात्मा भगवंतांचा एक सूक्ष्म अंश आहे. हा सूक्ष्म अंश असल्यामुळे भगवंतांमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या जीवात्म्याला पण आवडतात. म्हणून जीवात्म्याला पण स्वतःचा अभिषेक म्हणता येणार नाही पण त्याला स्वतःला पण स्नान करायला आवडतं. मग त्यामुळे तो जीवात्मा काय करतो, आपल्या घरी स्नान गृहामध्ये अरेंजमेंट करतो, वेगवेगळे अरेंजमेंट करतो. तर त्यामध्ये तो एक शॉवर पण लावतो, त्या शॉवरद्वारे तो स्नान करतो म्हणजे त्याला अभिषेक केल्यासारखं. किंवा काही लोक काय करतात की वेगवेगळ्या ठिकाणी धबधबे असतील त्या धबधब्यांच्या तिथे जातात आणि तिथे स्नान करतात. त्यानंतरचा घटक आहे अग्नी. हा अग्नी हा घटक फार महत्वपूर्ण आहे. जेव्हा कधी भगवंतांना आपण भोग अर्पण करतो, भगवंत म्हणतात की माझे जे भक्त मला जे भोग अर्पण करतात किंवा जे यज्ञामध्ये ती आहुती टाकतात ती अग्न यज्ञामध्ये आहुती मी स्वीकारतो. भगवंतांना यज्ञ पुरुष पण असं म्हटलेलं आहे. तर यज्ञामध्ये काय असतं की जी अग्नीच असते. ज्यावेळेस आपण भगवंतांची आरती करतो, भगवंतांची आरती करतो त्यावेळेस आपण काय करतो, भगवंतांना तुपाचा दिवा दाखवतो म्हणजे हे अग्नीच आहे. आचार्य म्हणतात की आपण जे काही भगवंतांना वेगवेगळे जे घटक भगवंतांना दाखवत असतो त्यामध्ये ज्यावेळेस आपण जेव्हा आरती करतो ही फार मोठ आहे. तुम्ही जर बघत असला की जेव्हा भगवंतांची आरती असते तर सर्व जे बाहेर लोक किंवा भक्त येतात जमावणार ते बघत असतात की भगवंतांना सुंदर असं विग्रह दर्शन देत असतात. आचार्य सांगतात की आपण ज्यावेळी भगवंतांची आरती करतो ती आरती व्यवस्थित गणना करूनच करायला पाहिजे की ज्याप्रमाणे सांगितलंय की भगवंतांच्या चरणाला किती आपण आरती दाखवायला पाहिजे, भगवंतांच्या उदराला कितीदा दाखवायला पाहिजे किंवा भगवंतांच्या मुखकमलाला कितीदा आपण आरती करायला पाहिजे, तर त्या योग्य अशा गणनेनेच भगवंतांची आपण आरती करायला पाहिजे. दक्षिण भारतामध्ये जर तुम्ही दक्षिण भारताच्या मंदिरामध्ये गेलात आणि तुम्हाला ज्यावेळेस भगवंतांचं दर्शन घ्यायचं असेल तर तिथे काय करतात, तिथे अग्नी प्रज्वलित करतात आणि अग्नी प्रज्वलित करून तुम्हाला भगवंतांचं सुंदर असं दर्शन करून देतात. म्हणून हा अग्नी हा घटक फार महत्वपूर्ण आहे. त्यानंतरचा घटक आहे वायू. भगवंत जेव्हा भगवंतांना आपल्याला वारा घालायचा असेल तर आपण काय करतो, आपल्याकडे मोरपीस आहे, मोरपिसाद्वारे आपण भगवंतांना वारा घालतो. प्राचीन काळी जेव्हा जे मंदिर होते त्या मंदिरामध्ये फॅन वगैरे नव्हते. म्हणजे आता आपण म्हणू शकतो की मंदिरामध्ये गर्भगृहामध्ये फॅन असतात, एसी असतात, परंतु पूर्वीच्या काळी हे फॅन किंवा एसी नव्हते. त्यावेळेस काय करायचे की तिथे पुजारी किंवा व्यक्ती काय करायचे की स्वतः साधारण भगवंतांना वारा घालायचे. दापोली येथील मंदिरात जर बघितलं तर तुम्ही बघू शकता की व्यक्ती आपल्या हातानेच भगवंतांना वारा घालतात. आचार्य म्हणतात की तुम्ही भगवंतांना वारा घालता म्हणजे काय करताय, की भगवंतांना वारा घालतो म्हणजे आपण काय की वारा घालणे हे सुद्धा एक सेवा आहे, भगवंतांची आपण सेवा करतो. आपण जनरली जर मुख्यत्वे जर बघितलं की जेव्हा थंडीचा काळ असतो त्यावेळेस आपण भगवंतांना मोर पीस ते दाखवत नाही, कारण त्यावेळेस थंडी असते ना. ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये कारण भगवंतांना उष्मा लागतो, भगवंतांना गर्मी होते, म्हणून आपण मोर पिसा तरी भगवंतांना सुंदर असा थंडा वाला त्यांना. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आपल्या भगवत शब्दामध्ये म्हणतात, संसार दाव नलबीज लोका प्राणाय काढून घना घनात्व. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात की हे संसार काय दावानलाप्रमाणे आहे. दावानामध्ये ती मोठी अग्नी लागलेली आहे, म्हणजे सगळ्या दावानामध्ये त्या अरण्यामध्ये मोठी अग्नी लागलेली आहे, आणि या अग्नी कधी ही आग कशी विझू शकतो की आग फायरब्रिगेडला बोलवलं तर ती आग विझणार नाही, पण त्याच्यासाठी काय लागतं की त्याच्यासाठी घन म्हणजे जो मुसळधार पाऊस लागतो त्या मुसळधार पावसाने ही अग्नी विझू शकते. त्याच प्रकारे या भौतिक जगामध्ये जेव्हा एक जीवात्मा या भौतिक जगतामध्ये येतो त्यावेळेस त्याच्या हृदयामध्ये एवढे सगळे कलमश असतात, खूप साऱ्या इच्छा असतात, त्या इच्छेमुळे त्याच्या हृदयामध्ये ही एक इच्छेची आणि स्वतःला बॉस समजण्याची ही दावा करून त्याच्या हृदयामध्ये पेटत असते, सारखी पेटत असते. परंतु ज्यावेळेस आपण ही भगवंतांची जी सेवा करतो की भगवंतांना वाढल्यानंतर त्याद्वारे आपली ही दावा करून आपण मंगल करू शकतो. जेव्हा कधी शिल प्रभुपाद असायचे, प्रभुपाद जेव्हा असायचे तेव्हा काही भक्त जेव्हा त्यांना वारा घालायचे तेव्हा प्रभुपाद म्हणायचे की तुम्ही मला या मोर पिसाद्वारे वारा घालता, म्हणजे काय करताय की तुम्ही तुमच्या हृदयातली दावागिरी ही नष्ट करण्याचा प्रयत्न करताय, आणि याद्वारे तुमच्या हृदयातील ही दावागिरी ही नक्कीच दूर होईल, नक्कीच नष्ट होईल. त्यानंतरचा आहे आकाशम. विग्रह सेवा, जेव्हा आपण विग्रह सेवा करतो त्या विग्रह सेवा करताना वेगवेगळे मंत्रोच्चार केले जातात, तर त्यामध्ये वेगवेगळे मंत्र येतात. मूल मंत्र, बीज मंत्र, प्रणाम मंत्र, अपराध शोषण मंत्र, हे सगळे वेगवेगळे मंत्र आपण म्हणतो. आणि हे मंत्र काय असतात, जेव्हा आपण मंत्र म्हणतो तेव्हा मंत्र हे आकाशातूनच परिवर्तित होत असतात, म्हणजे ट्रान्सफर होत असतात. जेव्हा आपण यज्ञ करतो यज्ञामध्ये काय करतो, यज्ञामध्ये पण आपण वेगवेगळे मंत्रोच्चार करत असतो आणि या मंत्रोच्चाराद्वारेच आपण यज्ञ करतो. एकदा एक वरिष्ठ भक्त भक्तांना जेव्हा विग्रहाची सेवा करण्याची संधी मिळाली, विग्रहाची सेवा करत असतात, तर त्यावेळेस त्यांना कळतं की या विग्रह सेवेमध्ये मला बरेच काही मंत्र हे करत असतात, मंत्र म्हणायचे असतात, तर त्यामुळे त्यांना नेहमी कन्फ्युजन होतं. तर ते एकदा ते राधानाथ महाराजांना विचारतात की असं आहे की मी ज्यावेळेस विग्रह सेवा करतो त्यावेळेस काय होतं की माझं सगळं लक्ष त्या मंत्र म्हणून व्यवस्थित म्हणतो की नाही याकडेच जातं, तर काय करायला पाहिजे. त्यावेळेस राधानाथ महाराजांना सांगतात की तुम्ही मनपूर्वक भगवंतांची सेवा करायला पाहिजे, तुम्हाला मंत्र येत नसेल तर तुम्ही काय करायला पाहिजे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, ते म्हटलं तुम्हाला जर मंत्र येत नसेल तर तुम्ही हा महामंत्र म्हणा आणि योग्य प्रकारे भगवंतांची सेवा करा. प्रत्येक मंत्राचा हा वेगवेगळा इफेक्ट असतो, त्याचे वेगवेगळे परिणाम असतात. मागे काही शब्दामध्ये जर बघितलं तर ज्यावेळेस इंद्र विश्वरूपांची हत्या करतात त्यावेळेस त्याचे वडील त्वष्टा हे काय करतात, यज्ञ करतात, आणि या यज्ञाद्वारे पुत्राची उत्पत्ती करायची असते की जो इंद्राचा वध करेल. पण तो मंत्रोच्चार करताना मंत्रोच्चार चुकतो आणि त्यानंतर शत्रूच्याऐवजी इंद्रशत्रू म्हणून तो मंत्रोच्चार होता, आणि त्या मंत्रोच्चाराद्वारे काय होतं की असा त्याचा पुत्र हवा असतो की जो इंद्राचा वध करेल, परंतु त्या चुकीच्या मंत्रोच्चारामुळे होतं की त्यांना पुत्र प्राप्त की ज्याची हत्या इंद्राद्वारे होईल. तर मंत्रोच्चाराचे वेगवेगळे पण परिणाम होऊ शकतात. पूर्वीच्या काळी ज्यावेळेस यज्ञ असायचा त्या यज्ञाच्या पुरोहित ज्यावेळी सिद्धार्थ आणि याचे ऋषीमुनी काय करायचे, त्यांच्या मंत्रद्वाराद्वारेच ते अग्नि प्रज्वलित करायचे, पण आता ते शक्य नाही. आणि पण बघितलं गीतेमध्ये सांगितलंय की पर्जन्या यज्ञाभवती पर्जन्य पर्जन्या अन्न संभव, मग यज्ञाद्वारेच पर्जन्य म्हणजे पाण्याचा पाऊस. मंत्राची शक्ती एवढी आहे की समजा एखाद्या व्यक्तीला सर्पदंश झाला असेल तर त्यासाठी काय केलं जातं, की जो गारुडी असतो तो काय करतो, वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र म्हणतो आणि त्या मंत्राद्वारे त्याला जे त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये जे विष विष चढलेलं असतो विष बाहेर काढतो. चैतन्य महाप्रभू हे या कलियुगाचे युगावतार आहेत आणि त्यांनी काय सांगितलंय की मला तुम्ही जर मला प्रसन्न करायचं असेल तर तुम्ही काय करा, हरे कृष्णाचा महामंत्राचा जप करा. ज्यावेळेस आपण कीर्तन करतो आणि महामंत्राचा जप करतो त्यावेळेस गौरी त्या फार प्रसन्न होतात आणि म्हणूनच त्यांनी हरे कृष्णाला महामंत्र म्हणून असे संबोधले आहे. त्यानंतरच आहे घटक मन. आतापर्यंत आपण हे स्थूल घटक बघितले, पाच स्थूल घटक झाले. आता आपण आता सूक्ष्म घटक बघूया. तर सूक्ष्म त्यामध्ये मन, हे मन हा घटक फार महत्वपूर्ण आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर आचार्य पण त्यांच्या बऱ्याच प्रार्थनामध्ये म्हणतात भज उरे मन श्रीनंद नंदन अभय चरणार नंद. पर जर तुम्ही म्हणा तुकडोजी महाराज पण त्यांच्या मना मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, काय म्हणतात जर मनामध्ये जर तुमचा भाव जर नसेल तर भगवंत तुमच्यावर प्रसन्न होणार नाही. तर बरेच आचार्य संत म्हणून गेले की हे मन हे फार महत्वाचं आहे. अर्जुन सुद्धा म्हणतात चंचल हे मन कृष्ण प्रमाणी बलव दृढम यस्याहम विग्रहम म्हणणे वायुरी दुष्कर. समजा हे भगवंता हे मन फार चंचल आहे, या मनाला मी नियंत्रित करू शकत नाही, की माझ्या बाणामध्ये एवढी शक्ती आहे की या बाणाद्वारे मी वायूंना पण वेग थांबवू शकतो पण मनाला मी नियंत्रित करू शकत नाही. म्हणून हे मन फार महत्वपूर्ण आहे. जसं आपण वेगवेगळ्या घटकांविषयी बघितलं तर आपण इतर घटक गोळा करू शकतो, मला पाहिजे अगरबत्ती फुल फळ सगळं मी गोळा करू शकतो भगवंतांच्या अर्चनेकडे पूजेसाठी करू शकतो, परंतु हे सगळी सामग्री जर माझ्याजवळ असेल परंतु माझं मन जर एका ठिकाणी जर नसेल तर ती पूजा मी व्यवस्थित करू शकणार नाही. बऱ्याचदा असं म्हणतात की ती व्यक्ती कुठे आहे हे कशावर कळेल, की व्यक्ती जर एका ठिकाणी असेल आणि मन जर दुसरीकडे असेल तर तो व्यक्ती तो त्या ठिकाणी नाही, कधी मन वेगळ्याच ठिकाणी असतं, कुठे शिवाजीनगरला किंवा कुठे विष्णूकडे असतो. म्हणून मनाला नियंत्रित करणे फार गरजेचे आहे. जेव्हा मन नियंत्रित होतं त्यावेळेस काय करतं की जीवात्मा आपले संपूर्ण अवयव हे भगवंतांच्या सेवेमध्ये रचत पूजेमध्ये. आचार्य म्हणतात की जेव्हा एखादा साधा भक्ती मार्गामध्ये संलग्न होतो तर त्यावेळेस जर त्याला जर प्रगती करायची असेल तर 99% प्रगती ही जपाद्वारे होते. आणि याचा प्रत्यय आपल्याला मन किती चंचल आहे हे जपाच्या वेळेस आपल्याला करू. आपण खूप प्रयत्न करतो की मनाला मी कटकणी आणेल, मनाला मी नियंत्रित करेल, परंतु जपाच्या वेळेस मन इकडे तिकडे सगळीकडे पडत असत. आचार्य म्हणतात की याद्वारे आपण काय करतो, जेव्हा आपण जप करत असतो तर आपला जप फक्त हा आपल्या दिवेद्वारे होत असतो आणि मन आपलं दुसरीकडेच बघत असतो आणि यामुळे काय करतो की आपण नामाच्या प्रती अपराध करतो. 11वा नामांकात काय आहे की ध्यानपूर्वक जपन करणारे अपराध, म्हणजे आपण जर ध्यानपूर्वक जर जपन असेल करत तर हा एक मोठा अपराध आहे, याला मूळ अपराध असं म्हटलेलं आहे. जर आपण जर ध्यानपूर्वक जर जप करत नसू तर त्यामुळे काय होतात की इतर अपराध पण हळूहळू होत येत जातात, इतर अपराध पण आपल्या हृदयामध्ये येतात. म्हणून कुठली पण अर्चना पद्धती असो त्यामध्ये मन हे फार महत्वपूर्ण घटक आहे आणि ते मन एकाग्र असायला पाहिजे. जेव्हा एखादं प्रवचन असेल किंवा कीर्तन असेल त्या कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये आपण मन एकाग्रचित्ताने ठेवायला पाहिजे, आपण पूर्ण त्याच्यामध्ये समर्पित असायला पाहिजे. मनाचा स्वभाव काय आहे? मनाचा स्वभाव असा आहे की नेहमीच भूतकाळ आणि भविष्यकाळाविषयी विचार करत असतो. की भूतकाळात आज काय झालेलं आहे, काय होतं, आणि भविष्यकाळामध्ये काय होणार याचाच विचार करत असतो. आणि मन कधीच वर्तमानाचा विचार करीत नाही. बऱ्याचदा राधा गोपीनाथ प्रभू त्यांच्या प्रवचनामध्ये म्हणतात, पास्ट इज हिस्ट्री अँड फ्युचर इज मिस्ट्री. म्हणजे जे पास्ट आहे आपलं, म्हणजे पूर्व जे काय आहे, भूतकाळ हा काय आहे की हा इतिहास आहे, ते इतिहास जमा झालेला आहे. आणि भविष्य काय आहे, मिस्ट्री आहे. मिस्ट्री म्हणजे काय होणार ते कोणालाच काय माहित नाही. आपण प्रेडिक्ट करू शकतो का की आपण जर नाही आहे भविष्यामध्ये माझ्याबरोबर हेच होईल? नाही, आपण त्याचा विचार पण करू शकत नाही. तर म्हणून कशात कसं करायला पाहिजे की आपण मनाला तयार करायला पाहिजे, मनाला आपण वर्तमानात जगायला शिकवायला पाहिजे. तर म्हणून बरेच जर बघितलं तर खूप असे जे लेखक आहेत ते आजकाल बरेच बरेच पुस्तक लिहितात. द पॉवर ऑफ नाव, ऐकलं का ना तुम्ही पॉवर ऑफ नाव? की म्हणजे वर्तमानात जगायला शिका, भविष्याचा विचार करून का. तर बऱ्याचदा काय होतं की साधा खास विचार करतो की माझं वय आता जास्त झालेलं नाही आहे आणि मला खूप चांगली अशी चांगल्या प्रकारे भक्ती करायची आहे, मला त्यासाठी काय करायला पाहिजे, मी जरा 10-15 वर्ष चांगला पैसा कमवणार आणि त्यानंतर मी भगवंताची भक्ती करणार. असं होतं का? तरी भक्ती आणि पैसा यामध्ये काहीच संबंध नाही. कारण तसं जर बघितलं तर भगवान चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये जर बघितलंय तर खूप असे धनाढ्य व्यक्ती, रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी हे तर मिनिस्टर होते, ते पण भगवंताच्या भक्तीत होते. आणि त्या उलट श्रीधर मुरारीच्या त्याच्याकडे काही संपत्ती नव्हती आणि तो पण भगवंताची भक्ती करत होता. म्हणून पैसा आणि भक्ती याचा काहीच संबंध नाही. म्हणून आपण काय करायला पाहिजे, वर्तमानात जगायला शिकायला पाहिजे. जेव्हा आपण जप करत असू त्यावेळी आपण जपावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे आणि जेव्हा आपण प्रसाद घेत असू तर त्यावेळी आपण प्रसादावरच लक्ष द्यायला पाहिजे. प्रसाद घेताना आपण बोलायला नको. म्हणजे तुम्ही जर बघितलं की ज्यावेळेस भक्त प्रसाद घेत असतात तर हे नेहमी कृष्णामृत किंवा कुठलं तरी पुस्तकाचं वाचन करत असतात. श्री प्रभुपाद म्हणायचे जेव्हा आपण प्रसाद घेतो त्यावेळी आपण काय करतो की भगवंतांची कृपा ही आपल्या प्रसादाच्या रूपाने मिळालेली आहे आणि भगवंतांची कृपा आपण घ्यायला पाहिजे, त्याचा अनादर करू नये. म्हणून आपण प्रसाद घेताना बोलू नये. जेव्हा आपण जर विग्रह सेवा करत असू तर तेव्हा ते विग्रह सेवेमध्येच आपण आपण करून ठेवायला पाहिजे. तर तुम्हाला जर असं दुसरी कुठली सेवा असेल विग्रह सेवा डायरेक्ट, उद्या मला भगवंतांसाठी भोग बनवायचा आहे तर मी उद्या भगवंतांसाठी काय म्हणू, मला काय बनवायचं आहे, हा जर विचार केला तर काय करणार की आपण जी सध्या आपण जी सेवा करतोय ती सेवा योग्य प्रकारे आपण करू शकणार नाही. म्हणून आपण योग्य प्रकारे आपलं एकाग्र चित्ताने जी आपल्याला सेवा दिली आहे तीच आपण सेवा ध्यानपूर्वक करायला पाहिजे. तुम्ही बऱ्याच असं जर बघितलं असेल की जेव्हा आपण कुठल्या मंदिरामध्ये जातो त्या मंदिरामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला एक कासव दिसतो, म्हणजे मंदिरामध्ये कासव असतो. तर याचं काय महत्व काय आहे? म्हणजे बऱ्याचदा असं वाटतं की नाही ना, म्हणजे कासव म्हणजे भगवान पूर्णदेव या रूपाने तिथे आहे. ऍक्च्युली जर बघितलं तर हे कासव तिथे का ठेवलं जातं, कासवाचा स्वभाव तुम्हाला सर्वांनाच माहित असेल की कासव काय करतं की कासवाचा पाठ जो शेल असतो पाठ कडक असतो आणि कोणीही जरी त्याच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला तर काहीच होऊ शकत नाही. आणि ज्यावेळेस कासव बघतो की काहीतरी धोका आहे मला बाहेरून तर काय करतं की सगळे आपले इंद्रिय जे आहे अवयव आतमध्ये घेऊन शकतो आणि त्याला दुसरं काही करण्याचा प्रयत्न केला तरी त्याला काहीच होत नाही आणि तो धोका दूर गेल्यानंतर परत त्याचे इंद्रिय बाहेर जातो. त्याच प्रकारे अशाच प्रकारे जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो तर त्या काय करायला पाहिजे की आपली सर्व इंद्रिय भगवंतांच्या सेवेमध्ये आपण लावायला पाहिजे. जेव्हा आपण भगवंताचं दर्शन घ्यायला येतो आपल्या डोळ्यांनी भगवंतांचं दर्शन घ्यायला पाहिजे, आपल्या कानाने भगवंतांचं कीर्तन श्रवण करायला पाहिजे किंवा भागवतामाचं श्रवण करायला पाहिजे, आपल्या पायांनी आणि हातांनी भगवंतांच्या तीर्थस्थानी जाऊन तिथे दंडवत प्रणाम करायला पाहिजे. जेव्हा आपण तिथे भक्त बघतो भक्तांना आलिंगन द्यायला पाहिजे. हे आपले संपूर्ण वय आपण भगवंतांच्या सेवेमध्ये लावायला पाहिजे. भागवतामध्ये एक उदाहरण आहे, सवय मन कृष्ण पदारविंद गुणानुवर्णने. हे कोणाचं उदाहरण आहे? अमरीश महाराज. अमरीश महाराज ते संपूर्ण त्यांचे सगळे इंद्रिय भगवंतांच्या सेवेमध्ये लावतात. तर याच प्रकारे आपण आपली सगळी इंद्रिय भगवंतांच्या सेवेत लावायला पाहिजे. त्यानंतर जे आहे बुद्धी, जेव्हा बुद्धीला पटत की भगवान श्रीकृष्ण हे परम पुरुषोत्तम आहे, सर्व कारणांचे कारण आहे, त्यावर काय करतो की आपली सगळी इंद्रिय मन आणि सर्व काही भगवंतांच्या सेवेमध्ये लावायचे. तर म्हणून बुद्धी ही फार महत्वपूर्ण आहे. गीतेमध्ये जर बघितलं तर याच फार सुंदरचं उदाहरण दिलेलं आहे, रथाचं उदाहरण दिलेलं आहे. त्या रथाच्या उदाहरणामध्ये जो तिथे सारथी बसलेला आहे तो सारथी तो व्यक्ती बसला तो काय आत्मा आहे, आणि ज्या त्या जरा नियंत्रित करणाऱ्या ज्या दोऱ्या आहेत ते काय आहे, हे आपलं बुद्धी आहे. त्या बुद्धीद्वारेच आपण योग्य प्रकारे आपण त्या रथाला नियंत्रित करू शकतो. म्हणून बुद्धी जर बुद्धीला जेव्हा पटेल की नाही भगवान श्रीकृष्ण हे परम पुरुषोत्तम आहे, त्यावेळेस आपण सगळे आपले इंद्रिय भगवंतांच्या सेवेत लावू, त्यावेळेस आपलं शरीर व आपलं मन पण आपण भगवंतांच्या सेवेत लावू. त्यानंतरच आहे मिथ्या अहंकार. अहंकार हा अहंकार हा महत्वपूर्ण आहे. जेव्हा व्यक्तीला अहंकार होतो त्यावेळेस काय करतो, ज्या व्यक्तीला अहंकार असेल तर तो त्यावेळेस काहीच करू शकत नाही आणि तो भगवंताची सेवा योग्य प्रकारे करू शकत नाही. तो काय करतो की तो स्वतःला स्वतःला बॉस समजतो. जीवात्मा हा भौतिक जगामध्ये आला कशामुळे आला, की अहंकारामुळे केलं. त्याला वाटतंय की हे जे व्यक्ती आहे भगवंत यांची मी का सेवा करावी, मला पण एन्जॉयमेंट करायचे आहे, मला पण आनंद घ्यायचा आहे. म्हणून काय करतो, जीवात्मा या भौतिक जगामध्ये येतो आणि त्याच्यामुळे त्याला फार दुःख भोगावे लागतात. विग्रह सेवेमध्ये जेव्हा तुम्हाला जायचं असेल सेवा सुरू करायच्या पूर्वी काही मंत्र आहेत, त्या मंत्राद्वारे असंच म्हटलं जाणार. एक मंत्र आहे, नाहा विप्र नच नरपती नापी वैष्णव शुद्ध. तर यामध्ये हे म्हटलेलं आहे की मी ना ब्राह्मण आहे वैश्य आहे शूद्र आहे, मी ना ब्रह्मचारी ग्रस्त मानत असं संन्यासी मी कोणीच नाही. तर मी काय आहे, गोपी भरतोर पद्मल यो दास दास अनुदास. मी काय एक दास आहे, मी एक सेवक आहे. ज्यावेळेस एक व्यक्ती एक साधक ज्यावेळेस स्वतःला दास समजतो तर त्यावेळेस तो योग्य भावनेमध्ये भगवंतांची सेवा करू शकतो. आणि हे कधी ज्यावेळेस भगवंतांच्या सेवेसाठी जायचं असतं त्यापूर्वीच ही मानसिकता त्याला तयार करायची असते. तर तो ज्या मानसिकतेमध्ये जर असेल की मी भगवंतांचा सेवकच आहे, मी दास आहे, आणि याद्वारे त्याला कळतं की मी भगवंतांचा नित्य सेवक आहे आणि मला भगवंतांच्या सेवेशिवाय दुसरं काही पर्याय नाही, त्यावेळेस त्याचा अंगापासून आचार्य म्हणतात, जेव्हा एक व्यक्ती स्वतःला दास समजतो स्वतःला भगवंतांचा सेवक समजतो आणि त्या सेवा भावनेने भगवंतांची सेवा करतो त्यावेळेस भगवंत त्याची ती सेवा स्वीकारतात, अन्यथा भगवंत सेवा स्वीकारत नाही. तुम्हाला वाटतंय की भगवंतांना आपल्या सेवेची गरज आहे? नाही. भगवंतांकडे सर्व काही आहे, भगवंतांना आपल्या सेवेची काही गरज नाही. परंतु भगवंत फार दयाळू कृपाळू आहे, खूप कृपाळू आहे, आणि कृपाळू असून ते काय करतात, आपल्याला त्यांची सेवा करण्याची संधी देतात. ते कशासाठी, आपल्या शुद्धीकरणासाठी. त्यांना माहित आहे की हा जीव या भौतिक जगामध्ये आलेला आहे, या भौतिक जगामध्ये चिप्पट पडलेला आहे, तर याला मला माझ्या भगवतधामात घेऊन जायचं आहे. तर मी कसं घेऊन जाणार? तर त्यासाठी भगवंत आपल्याला त्यांची सेवा करण्याची संधी देतात, म्हणून आपण योग्य या भावनेमध्ये त्यांची सेवा करायला पाहिजे. महाप्रभु चिंतन शिक्षणामध्ये काय सांगतात? तृणादपी सुनीचे ना तरोरई सहिष्ण अमानिन मान देन कीर्तनीय सदा. जर आपल्याला सतत कीर्तन करायचं असेल, भगवंताच्या नामाचा जप करायचं असेल, त्यासाठी आपल्याला विनम्रता असणं करणं गरजेचं आहे. विनम्रता कधी येणार? ज्यावेळेस व्यक्तीचा अहंकार राहणार नाही. सर्व पादेर तत्परत्वेन निर्मलम ऋषिकेन ऋषिकेश सेवाना भक्ती रुचते. की ज्यावेळेस सगळ्या उपाधी आपण सोडून देऊ की मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी इंडस्ट्रियलिस्ट आहे, मी हा आहे, तो आहे, मी काय आहे, गोरा आहे, मी असा आहे, तसा आहे, ज्यावेळेस या सगळ्या उपाधी आपण सोडून देऊ आणि आपले सर्व इंद्रिय भगवंतांच्या सेवेत लावू, तर त्यावेळेस आपली इंद्रिय शुद्ध होणार आणि ती सेवा त्या सेवक या भावनेने ज्यावेळी आपण भगवंतांची सेवा करतो तेव्हा ते भगवंताची सेवा स्वीकारतात. अन्यथा भगवंतांना आपल्या सेवेची काहीच गरज नाही, पण भगवंत फार उपाळल्याने आपल्याला ते काही सेवा करण्याची संधी देतात. त्याचं एक सुंदर असं उदाहरण जर बघितलं तर रघुनाथ दास गोस्वामींचं उदाहरण आहे. रघुनाथ दास गोस्वामी हे हिरण्य मुजुमदार यांचे पुत्र होते आणि एकटेच चतुर्थी पुत्र होते. त्यांच्याकडे अमाप संपत्ती होती, अमाप संपत्ती होती, तरी ते भगवंतांच्या सेवेसाठी बऱ्याचदा घर पळण्याचा प्रयत्न करतात आणि महाप्रभूंच्या सेवेचा प्रयत्न करतात. आणि असंच एकदा जेव्हा नित्यानंद प्रभू त्यांच्या गावाच्या जवळच असतात, त्यावेळेस ते नित्यानंद प्रभूंना भेटायला जातात. नित्यानंद प्रभूंना भेटायला गेल्यानंतर नित्यानंद प्रभू त्यांना बोलवतात आणि म्हणतात की तू मला जोडून बघत होतास, काय काय करत होता, म्हणून मी आता तुला शासन करणार आहे, मी तुला शिक्षा देणार आहे. कुठली शिक्षा? म्हणतात की तू सर्व जे भक्त आलेले आहे त्यांना प्रसाद पाहुणार आणि ती जी लिला होती दहीखेडा लिला आहे, दहीखेडा फेस्टिवल. या दहीखेडा फेस्टिवल मध्ये ते सर्व भक्तांना दहीखेडा वितरण करतात. तिथे असं रघुनाथदास गोस्वामी हा विचार करत नाही की अरे यांनी मला कशी काही शिक्षा दिली काय, परंतु त्यांच्यामध्ये ते समर्पण असतात आणि ती ती सेवा ते स्वीकार करतात, योग्य भावनेमध्ये त्याचा स्वीकार करतात, अध्यात्म भक्तांची सेवा करतात. म्हणून जेव्हा कधी आपल्याला कोणी भक्त सेवा सेवा देतात तर ते विनम्रतेने ती सेवा आपण घ्यायला पाहिजे आणि विनम्रतेने ती सेवा स्वीकारायला पाहिजे. ज्या प्रकारे इथे आपण बघितलं की प्रत्येक लोकातील दिग्पाल जे होते ते सर्व भगवंतांची सेवा करण्यासाठी आतुर होते, त्याच प्रकारे आपण भगवंतांच्या सेवेसाठी आतुर असायला पाहिजे आणि आपल्याला जी काही सेवा मिळेल भगवंतांची सेवा ही योग्य भावनेने मन लावून ही भगवंतांची सेवा करायला पाहिजे, तरच ती सेवा भगवंतांपर्यंत पोहोचेल आणि भगवंत प्रसन्न होईल आणि आपण शुद्ध होऊन देईल. हरे कृष्ण. पुन्हा काही प्रश्न ठिकाणी
की गौरभक्तवृंद की श्रद्धा सुमभावी.